पन्नास लाखात मागती ह्या आईला का बुक्काची एकाहत्तर लाखात आपल्यास पन्नास लाखात मागते काय बोलायचं तुला तुझं तशीच म्हणून होते ना बरोबर म्हणून हॅलो दादा साहेब बोलतात ना विशाल बोलतोय सर परांच्या अभिरुची मधून येणार होते ना सर तुम्ही रिजेक्टला म्हणून बर बर ठीक किती वाजेपर्यंत याल सर किती वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत चालू आहे ऑफिस सर किती वाजेपर्यंत या म्हणजे ठीक आहे सर ओके